आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। सोन्या चांदीच्या किमतीत वाढ। काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट। पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर। आणि आता बातम्या विस्तारानं। यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत।
यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे। यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं। तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल। ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल। बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल। कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल। कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल। तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल। भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली। या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे। या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी। 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे।
या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे। नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली। यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे। जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे।
केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%-15% केलं आहे। प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे। या करवाढीमुळे सोनं आज तोळ्यामागे 9,120 रुपयांनी महाग झालं, तर चांदीचे दर किलोमागे 22,853 रुपयांनी वाढले। त्यामुळे 1 तोळा 22 कॅरेटचं सोनं सुमारे 1,62,000 रुपयांना तर 1 किलो चांदी 2,96,000 रुपयांना मिळत होती। करवाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढ होईल आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं। पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे। विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत। गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे। राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत। मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. राज्यपालांनीही गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याचे निर्देश देखील सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. इतर राज्यातल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही अशाच प्रकारचे उपाय योजले आहेत. एअर इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी करण्याचं ठरवलं आहे. इंधन दरात झालेली वाढ आणि हवाई क्षेत्रबंदी यामुळे हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आतापर्यंत जयपूरहून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला CBI आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्यांच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना CBI चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणामध्ये नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला CBI ताब्यात देण्यात आलं आहे. पुदुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुदुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपाचे N. नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुदनेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार S. कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला तर 22 विरोधामध्ये मत दिलं तर 5 तटस्थ राहिले. द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेत 118 पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 बहुमत आहे. चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक व्यावसायिक तसंच तंत्रज्ञान व्यवस्थापकांचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावरती पोहोचलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.